प्रेमयोग प्रेम प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं, कुणावरही करावं प्रेम? प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुबजेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम? प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम? प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम? प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंद्याच्या बोबड्या बोलांवर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं, ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं प्रेम कुणावरही करावं प्रेम? प्रेम योगावर करावं, प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं प्रेम? प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं प्रेम कुणावरही करावं कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव.